श्री दासबोध दशक 18वां बहुजिनसी समास 4 देह दुर्लभ निरूपण
श्री राम देहा करिता गणेश पूजन देहा करिता शारदा वंदन देहा करिता गुरु सज्जन संत श्रोते देहा करिता कवित्वे चालती देहा करिता अधेने करिती देहा करिता अभ्यासिति नाना विद्या देहा करिता ग्रंथलेखन नाना लिपि ओळखण नाना पदार्थ शोधन देहा करिता देहा करिता महाज्ञानी सिद्ध साधु ऋषि मुनि देहा करिता तीर्थाटनी फिरती प्राणी देहा करिता श्रवण घड़े देहा करिता मननी पवाड़े देहा करिता देही आतुड़े मुख्य परमात्मा देहा करिता कर्म मार्ग देहा करिता उपासना मार्ग देहा करिता ज्ञान मार्ग भूमंडली योगी वीतरागी तापसी देहा करिता नाना सायासी देहा करिता आत्मयासी प्रगटनी घड़े ये है लोक आणी परलोक देहा करिता सकल सार्थक देहे वीण निरार्थक सकल काही पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नि साधने देहा करिता देहा करिता पुण्यशील देहा करिता पापी केवल देहा करिता अनर्गण सुचिस्मंत देहा करिता अवतारी देहा करिता वेशधारी नाना बंडे पाषांडे करी देहा करिता देहा करिता विषय भोग देहा करिता सकल त्याग होती जाती नाना रोग देहा करिता देहा करिता नवविधा भक्ति देहा करिता चतुर्विधा मुक्ति देहा करिता नाना युक्ति नाना मते देहा करिता दान धर्म देया करिता नाना वर्म, देया करिता पूर्व कर्म म्हणती जनी। देहा करिता नाना स्वार्थ, देहा करिता नाना अर्थ, देहा करिता होई जे व्यर्थ आणी धन्य। देहा करिता नाना कळा, देहा करिता उणा आगळा, देहा करिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा। नाना सन्मार्ग साधने, देहा करिता तुटती बंधने, देहा करिता निवेदने मोक्ष लाभे। देहे सकळामधे उत्तम, देही राहिला आत्मा राम, सकळा घटी पुरुषोत्तम विवेकी जाणती। देहा करिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहा करिता होती जाती अवतार माळिका। देहा करिता नाना भ्रम, देहा करिता नाना संभ्रम, देहाचेन उत्तमोत्तम भोगिती पदे। देहा करिता सकळ काही, देहा विण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नवताच जैसा। देहे परलोकीचे तारु, नाना गुणांचा गुणागरु, नाना रत्नांचा विचारु देहाचे। देहाचेन गायेन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतर कळा ठाई पडे। देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिया देहास निवळ उमजवावे। देहा करिता लाहान थोर, करिते आपुलाले व्यापार, त्याही मधे लहान थोर किती एक। जे जे देहे धरुनी आले, ते काही करून गेले, हरि भजने पावन झाले किती एक। अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले। हरि संकल्प मुळी होता, तोची फळी पाहावा ता नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे मुळाकरिता फळ येते फळाकरिता मूळ होते येणे करिता होत जाते भूमंडळ असो काही एक करणे कैसे घडे देहा विणे देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे आत्म्या करिता देहे जारा देहा करिता आत्मा तगला उभय योगे उदंड चालिला कार्यभाग चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयासी पडे ठावे कर्तृत्वयाचे न स्वभावे सकळ काही देहामध्ये आत्मा असतो देहे पूजिता आत्मा तोषतो देहे पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्ष आता देहा वेगळी पूजा पावेना देहाविण पूजा फावेना जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे उदंड प्रगटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी सगट भजन करू येते तरी मूर्खपण अंगी लागते गाढवासी पूजिता कळते काय त्याला पूज्य पूजेसी अधिकार उगेची तोष वावे इतर दुख ऊन ये कोणाचे अंतर म्हणजे बरे सकळ जगदांतरीचा देव क्षोभता राहाव्या कोठे ठाव जना वेगळा जनास उपाव आणिक नाही परमेश्वराचे अनंत गुण मनुष्ये काय सांगावी खूण परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण नाम समास चौथा।